समास 9 तनुचतुष्टय निरूपण. येथे मागचाच पंचीकरणाचा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे चार देह आणि त्यांच्या अनुक्रमे येणाऱ्या चार अवस्था, चार अभिमान, चार स्थाने, चार भोग, चार मात्रा, चार गुण आणि चार शक्ती मिळून 32 तत्वे होतात. स्थूल आणि सूक्ष्म देहाची प्रत्येकी 25 तसेच ज्ञान आणि अज्ञान मिळून एकूण 84 तत्वे होतात. त्या सर्वांचे निरसन करून शुद्ध मी ओळखावा, मी हे नाही, मी ते नाही अशा व्यतिरेकाच्या पद्धतीने प्रथम खरा मी ओळखला की मगच संपूर्ण विश्वभर मीच आहे, किंवा ज्याला आपण संपूर्ण विश्व ईश्वरमय आहे असे म्हणतो त्याचा पूर्ण अनुभव येतो. ऐकूया तर श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तूर्या जाणावी. विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान, नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. स्थूल भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. अकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार चौदेहाचा. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे. क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाचा. ऐसी हे 32 तत्वे दोहीची 50 तत्वे अवघी मिळोन 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. ऐसी हे तत्वे जाणावी जाणोन माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रीती. साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञाना ज्ञानाचे निरसन देहासरिसे. ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्य गर्भ बोलिले ते हे विवेके निरसले आत्मज्ञाने. आत्मानात्म विवेक करिता सारा सार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. अस्थिमास त्वचा नाडी रोम हे 5 पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजोन विशद करून घ्यावी. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे 5 तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेच करावे. चळण वळण प्रासारण निरोध आणि अकोचन हे 5 वायोचे गुण श्रोती जाणावे. काम क्रोध शोक मोह भये हा आकाशाचा पर्याये हे विवरल्या विणकाये समजो जाणे. असो ऐसे हे स्थूल शरीर 25 तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोलिजेल. अंतःकरण मन बुद्धि चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरोत्तर हो ऊन ऐका. व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे 5 गुण वायो तत्वाचे. श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा ग्राण हे 5 तेजाचे गुण आता आपसावधान होऊन ऐका. वाचा पाणी पाद शिस्न गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली शब्द स्पर्श रूप रस गंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे पंचवीस तत्व भेद सूक्ष्म देहाचे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टय नाम समास नववा श्रीराम।